हरे कृष्ण। आजच्या श्रीमद भागवत वर्गामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण ह्या 8व्या स्कंदातील नवीन अध्यायात सुरुवात करीत आहोत, 23वा अध्याय। या अध्यायाचं शीर्षक आहे देवांचा स्वर्ग विजय। तर या अध्यायामध्ये खास करून वर्णन केलेलं आहे की पितामह प्रल्हाद महाराज आणि बली महाराज यांनी आता सुतल लोकामध्ये प्रवेश केलेला आहे, जे पुढं प्रवेश करणार आहेत। आणि भगवंतांच्या अनुमतीने जे काही इंद्रदेव त्यांच्यासाठी भगवंतांनी वामन रूप अवतार घेतला होता, आता भगवंतांच्या अनुमतीने इंद्रदेव आता परत आपल्या इंद्रलोकामध्ये परत प्रवेश करणार आहेत। तर अशा दोन प्रसंगाचं वर्णन या संपूर्ण अध्यायामध्ये केलेलं आहे, ह्या 23व्या अध्यायामध्ये। या अध्यायाचं नाव आहे देवांचा स्वर्ग विजय। तर आजच्या या पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की सुखदेव गोस्वामी या ठिकाणी सांगतायत की भगवंताविषयी, की भगवंतांचं वर्णन करतात की कशा प्रकारे ते परम पुरुषोत्तम भगवंत आहेत, परम श्रेष्ठ आहेत। आणि असं हे झाल्यावर बली महाराजांचं म्हणून वर्णन करतात की भगवंत बली महाराजांचा उद्देशून म्हणतात ते सुखदेव गोस्वामी या ठिकाणी सांगतायत की बली महाराज कशा प्रकारे महानुभव आहेत, महान भक्त आहेत। आणि हे ऐकल्यावर बली महाराजांचं हृदय गदगद, म्हणजे पूर्ण हे झालं, आणि त्यांचं हृदयातून ते इतके आनंदी झाले की आणि त्यांना वाटलं की भगवंत माझी स्तुती करतायत साक्षात। त्यामुळे ते आपले दोन हात जोडून प्रणाम करून भगवंतांना या दुसऱ्या श्लोकामध्ये संबोधित करतायत की अहो प्रणामाय कृतसंत्युतम। या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की बली महाराज म्हणतात की अहो प्रणामाय कृतसंमुथ्यम प्रपन्न भक्तार विदो समाहिता, के भगवंता तुम्हाला मी केवळ मनातून प्रणाम केला तर मला तुम्ही किती असीम कृपा प्राप्त केली, किती मोठी कृपा तुम्ही मला प्राप्त केलेली आहे। तर ह्या ठिकाणी बली महाराज भगवंतांना संबोधित करून या श्लोकामध्ये म्हणतायत। तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद 2 ते 3 मुद्दे या ठिकाणी सांगतायत। एक सांगतायत की प्रणामाचं महत्व, दुसरं सांगतायत की भगवंतांना प्रणाम किंवा छोटीशी तरी सेवा केली तरी आपण मोठ्या संकटातून मुक्त होऊ शकतो। स्वल्पमपश्य धर्मस्य त्रायतो महत भयात, या श्लोकाचं वर्णन प्रभुपाद या ठिकाणी करतायत। आणि तिसरा मुद्दा प्रभुपाद सांगतायत की भगवंत कसे आहेत, भावग्राही जनार्दन आहेत। भगवंतांना काय पाहिजे, भाव पाहिजे। चांगल्या भावनेने आपण ज्यावेळी भगवंतांची सेवा करू तर भगवंत ती सेवा स्वीकारतात, म्हणून ते भावग्राही जनार्दन आहेत। म्हणून या ठिकाणी आपण या 3 मुद्द्यावर आता चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रणाम। तर प्रणामाला फार महत्व आहे, शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी या प्रणामाचं वर्णन केलेलं आहे। आपण सर्वांना प्रणाम करतो नेहमी, तसं पाहतो आपली एक भारतीय संस्कृती आहे, नमस्ते म्हणतो, नमस्कार म्हणतो, हे एक प्रणाम आहे, ही संस्कृती आहे आपली। आणि आपल्याला पण आपल्या आचार्यांनी आपल्या या भक्तीमध्ये या प्रणामाचं महत्व बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेलं आहे। तसं आता सद्यस्थितीत आपण पाहतो जी काही परिस्थिती सुरू आहे याविषयी मी जास्त बोलत नाही, परंतु एक मुद्दा आला म्हणून त्यावर 2 मिनिटं बोलतो की जी काही आज परिस्थिती चालू आहे ह्या ठिकाणी आज पाहतो की आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे आज पूर्ण जगाला माहीत झालेलं आहे। आज जे काही व्हायरस आलेला आहे आपण पाहतो की आपल्या या ह्यामध्ये आपण प्रणाम करतो, नमस्कार करतो, परंतु पाश्चात्य देशामध्ये ही पद्धत नाही आहे, ही संस्कृती नाही आहे। तिथं काय असतं, हाय हॅलो हातामध्ये हात देतात, है ना, तिथं नमस्कार करण्याची पद्धतच नाही आहे। परंतु ह्या आजच्या परिस्थितीमुळे ते आज हाय हॅलो विसरलेले आहेत का, आज सर्वजण नमस्कार ही काय आहे। आणि आज पूर्ण जगभर माहिती झालेलं आहे की खरंच जी भारतीय संस्कृती आहे ही साधारण नाही आहे, ही श्रेष्ठ आहे। आणि ही खरं म्हणजे काय, वैदिक संस्कृती आहे। आणि खास करून ही वैदिक संस्कृती आपल्याला भारतामध्ये दिसून येते। म्हणून आज पाहतो आज भक्त पण जर मजेत म्हणतात फोनवर किंवा कुणाचा फोन आला नवीन लोकांचा, हाय हॅलो फोन येतो है ना, तर भक्त काय म्हणतात, हाय हॅलो छेडो हरे कृष्ण बोलो, जे नमस्कार करा, दंडवत प्रणाम म्हणा, हरे कृष्ण म्हणा. का? कारण हे एक आपल्याला ही संस्कृती आहे, हे आपल्याला शिक्षण दिलेलं आहे आपल्या गुरूंनी आचार्यांनी. तर आपण पाहतो की ही जी वैश्विक संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे, ही जास्त करून भारतामध्ये दिसून येते. कारण ही भारत ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमी का आहे? कारण या पवित्र भूमीमध्ये साक्षात भगवंतांचे अनेक अवतार होऊन गेले. या पवित्र भूमीवर अनेक भगवंतांच्या लीला झाल्या. आणि आज पण पाहतो तर या भगवंतांच्या लीलास्थान, वेगवेगळे तीर्थस्थळे आपल्याला या भारतभूमीमध्ये दिसून येतात. आज आपण वेगवेगळ्या तीर्थस्थळामध्ये जातो, वेगवेगळ्या पवित्र नद्या आहेत, पवित्र पर्वत आहेत. असेच नाही तर या भारतभूमीमध्ये अनेक साधू संत, अनेक वरिष्ठ चांगले वैष्णव या भारतभूमीमध्ये येऊन गेले. म्हणून ही भारतभूमी आहे ही पवित्र भूमी म्हणलं जातं. म्हणून चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन करतात की भारतभूमी ते हायल मनुष्य जन्म यार, जन्म सार्थक करी करप उपकार. की ज्याने या भारतभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे तो फार भाग्यवान आहे, त्यानं आपलं जन्म सार्थक केलं पाहिजे. का? कारण भारतभूमी पवित्र आहे. आणि जन्म सार्थक करून काय केलं पाहिजे? याचं कार्य आपण काय केलं? इतरांच्या लाभासाठी कार्य केलं पाहिजे. तर हे भारतभूमीमध्ये जो जन्मलेला आहे या प्रत्येक मनुष्याचं एक कर्तव्य आहे. म्हणून या भारतभूमीचं वर्णन चैतन्यचरित अमृतमध्ये चैतन्य महाप्रभू करत आहेत. आणि जी काही आज आपल्याला वैदिक परंपरा दिसत आहे, ती सर्व वैदिक परंपरेतील सर्व आचार्य आहेत. ती अधिकृत परंपरा आहे. त्या अधिकृत परंपरेतील आचार्य आहेत, साधू संत आहेत, यांनी ही वैदिक संस्कृती आपल्याला दिलेली आहे. आणि या वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला त्यांनी शिकवलेलं की प्रत्येक मनुष्याचं कार्य काय आहे. प्रत्येक मनुष्याचं कार्य काय आहे? की आपल्या जीवनामध्ये आपण आपलं जीवन आहे कृष्ण भावनाभावित बनवलं पाहिजे. कृष्ण भावनाभावित म्हणजे आपल्या जीवनात जे काही आपण कार्य करतो ते भगवंतांच्या प्रीत्यर्थ, भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं पाहिजे. भगवंतांना आपल्या जीवनात केंद्र केलं पाहिजे. तर हे आपलं काय आहे? मनुष्याचं कर्तव्य आहे. आणि हे सर्व वैदिक संस्कृती वेगवेगळी सर्व आपल्या परंपरेतील आचार्याने आपल्याला घालून दिलेले की कशा प्रकारे आपण चांगलं कृष्ण भावनाभावित जीवन जगू शकतो. आणि छोट्या छोट्या सर्व गोष्टी ज्या काही वैदिक संस्कृती सर्व गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. जसं हे प्रणाम आहे, प्रणाम ही छोटी गोष्ट नाही आहे, परंतु ह्या ठिकाणी त्याचं महत्व आपण बली महाराज सांगतायत. तसं या आपल्या आचार्यांच्या परंपरेमध्ये सर्वात आपले शिक्षागुरु सर्वांचे ते म्हणजे श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी जी ही इस्कॉन संस्था स्थापन केली, या संस्थेमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी वैदिक संस्कृतीमधील आपलं जीवन पण कशाप्रकारे आपण कृष्ण भावनाभावित केलं पाहिजे या सर्व छोट्या छोट्या गोष्टी प्रभुपादांनी आपल्या जीवनामध्ये शिकवून दिलेल्या आहेत. आणि त्यातील एक आहे म्हणजे प्रणाम. आपण पाहतो की हा प्रणाम आहे, जसं आपण मंदिरात आलो की प्रथम प्रणाम करतो कुणाला? पंचांग प्रणाम. हे आपल्याला आचारसंहिता आचार्यांनी घालून दिलं. जे काही मंदिरामध्ये वैष्णव बसलेले आहेत त्या सर्व वैष्णवांना प्रणाम करतो, नंतर गुरूंना प्रणाम करतो, नंतर भगवंतांना प्रणाम करतो. हा क्रम आपल्याला आचार्यांनी घालून दिला. तर हे प्रणामाला महत्व आहे. आणि नंतर आपण भगवंतांचं दर्शन घेतो. आज बाहेरील एखादा व्यक्ती आला तर तो कधी कधी गोंधळतो, अरे हे कसं वेगळ्या प्रकारे प्रणाम करतायत, वेगळेच दंडवत प्रणाम करतायत. परंतु ही एक वैदिक संस्कृती आहे की आपण ज्यावेळी भगवंतांना प्रणाम करतो त्यावेळी आपले पाय आहे ते गुरूंच्याकडे झाले नाही पाहिजे. गुरूंच्याकडे आपण दंडवत करतो तर आपले पाय आहे ते भगवंताकडे नाही झाले. या छोट्या छोट्या गोष्टी पण प्रभुपादांनी आपल्याला आपल्या या कृष्ण भावनावी जीवनामध्ये शिकवलेल्या आहेत. म्हणून आपण पाहतो की म्हणून प्रभुपादांनी जास्त करून आपल्याला वैष्णव प्रणामावर जास्त भर दिलेला आहे. का? कारण वैष्णवांचं जे स्थान आहे हे आपल्या जीवनात फार महत्वाचं आहे. भक्तांच्या संघाशिवाय आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणून आपण पाहतो की मॉर्निंग प्रोग्राममध्ये सकाळचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये प्रभुपादांनी वैष्णव प्रणामाला स्थान दिलेलं आहे. म्हणून आपण बघतो की ज्यावेळी मॉर्निंग प्रोग्राम होतो तर शेवटी आपण सर्व वैष्णवांना एकत्रित प्रणाम करतो. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुमेवच पतितान पावनेभ्य वैष्णवेभ्यो नमः. का? कारण वैष्णवांचं स्थान आपल्या जीवनामध्ये, भक्तिमय जीवनामध्ये फार श्रेष्ठ आहे. वैष्णवांच्या कृपेशिवाय आपण भगवंतांची सेवा किंवा भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. यश प्रसादा भगवत प्रसादो, यश प्रसादा नगती कुतोबी म्हणलेलं आहे. वैष्णवांच्या कृपेनेच आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की वैष्णव कोण आहे? वैष्णव चैतन्य महाप्रभू व्याख्या करतायत की ज्याने आपल्या जीवनामध्ये एकदा तरी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या हरे कृष्ण महामंत्राचा आश्रय घेतला असेल, हरे कृष्ण महामंत्र उच्चारला असेल, मग तो वैष्णव आहे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी वैष्णवांची व्याख्या केलेली आहे. म्हणजे अशा सर्व वैष्णवांना की असं नाही की तो 20 वर्षापासून भक्तीमध्ये आहे, नाही, त्यानं एकदाही हरिनाम घेतलेला असेल तो पण वैष्णव आहे चैतन्य महाप्रभूंच्या म्हणण्यानुसार. म्हणून अशा सर्व वैष्णवांना आपण प्रणाम करतो आणि हे आपल्याला आचार्यांनी शिकवलेलं आहे. कारण वैष्णवांच्या कृपेशिवाय आपण काय प्रगती करू शकत नाही. म्हणून प्रभुपादांनी हा वैष्णव प्रणाम आपल्याला सकाळच्या कार्यक्रमामध्ये ह्याला स्थान दिलेलं आहे. वांछा कल्पतरूपेश्च कृपा सिंधुमेवच पतितांना पावनेभ्य वैष्णव. आपण एकत्र सर्व वैष्णवांना प्रणाम करतो आणि मग आपल्या दिनचर्या आपली सुरू होते. कारण वैष्णवांचा प्रणाम हा फार महत्व. म्हणून मला एक प्रसंग आठवला, आम्ही 4-5 वर्षापूर्वी नेपाळ यात्रेला गेलो होतो. श्रीमान राधाप्रसाद प्रभू, श्रीमान राम गोविंद प्रभू आणि वैष्णवप्रभूंचे भाऊ होते श्रीनिवास प्रभू आणि जोशी प्रभू, असे 5 जण आम्ही नेपाळ यात्रेला गेलो होतो. तर त्या काठमांडू या शहर आहे, ह्या ठिकाणी आपलं इस्कॉनचं मंदिर आहे. तर तेथील जो मॉर्निंग प्रोग्राम आम्हाला रोज करायला मिळत होता, त्या मॉर्निंग प्रोग्राममध्ये मला एक विधी किंवा तिथं जे आपण रोज चैतन्य शिक्षासंग गातो, नंतर नामअपराध करतो, ह्या सर्व विधी होत्या. परंतु त्यासोबत अजून एक विधी मला वैष्णवांच्या प्रणामावर फार त्यांनी एक आवडली, ती माझ्या हृदयात स्पर्श झाली. इतकी सुंदर, कारण का की हरिनाम आपण जप करतो त्याआधी ही विधी त्यांनी ठेवली होती, जेणेकरून आपण चांगल्या भावनेने हरिनाम करू शकतो. तर काय होते की जसं आपण तुलसी आरती झाली, नाम अपराध झाले की एकत्र 10-10 जणांचे राऊंड करतो आणि जप करायला बसतो, तर त्याप्रकारे ते पण एकत्र बसतात जप करण्यासाठी. आणि सगळे जप करायला बसल्यावर एक वरिष्ठ भक्त किंवा एक ब्रह्मचारी होबारतो आणि तो एक अनाउन्समेंट करतो की म्हणतो की आता आपण नाम जपाचा आश्रय घ्यायचा आहे आणि आता चांगलं नाम जप झाला पाहिजे, चांगल्या भावनेमध्ये, चांगल्या चेतनेने आपल्या मनामध्ये काहीही एका वैष्णवाप्रती अपराध नाही झाला पाहिजे, काही चिंतन नाही झालं पाहिजे. ह्यासाठी आपण काय करणार आहोत? सर्व वैष्णवांना प्रणाम करणार आहोत, परंतु कसे? बसूनच. असं आणि पर्सनली कसं करायचं की आपण हात जोडायचे आणि सर प्रत्येक वैष्णवांच्याकडे बघायचं, हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण माताजी. सर्वांना बसल्या बसल्या आणि एक चेहऱ्यावर एक स्मित हास्य द्यायचं, हसायचं. तर याचं कारण काय होतं? कारण जरी आपल्या एका त्या वैष्णवांच्या मनामध्ये कुणाच्या तर एकाच्या प्रती काहीतरी मिनसला असेल, तर त्या दिवशी ते क्लिअर होतं. का? कारण कधी कधी असं वाटतं की या वैष्णवप्रभू माझ्या अशा प्रकारे अपराध झालेला आहे, परंतु तो माझ्याशी बोलतच नाही आहे आणि मी कधी बोलणार त्याच्याशी, मी कधी माझं हृदय उघडं करणार, खुलं करणार आणि सांगणार त्याला, परंतु तो काही बोलत नाही, मी कसं बोलू? तर ही विधी आहे, या विधीनुसार आपलं हृदय ठेवत. म्हणून सर्वांना एक स्मित हास्य देऊन ते काय करतात, हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी, बसल्या बसल्या पर्सनली सर्वांना करून एक स्मित हास्य देत. तर हे मला फार आवडलं आणि जेणेकरून का, कारण आपलं हृदय ज्या वेळेस हे होईल, स्वच्छ होईल, आपली चांगली चेतना शुद्ध होईल, तर आपण चांगल्या भावनेने हरिनाम घेऊ शकतो आणि नंतर ते हरिनाम जप करण्यासाठी सुरुवात करत. तर हे वैष्णव प्रणाम किंवा मला फार ते आवड. तर अशा प्रकारे हे मला यात्रेमध्ये मंदिरमध्ये हे एक प्रसंग आठवला. आणि नंतर आपण पाहतो की आपण पण मॉर्निंग प्रोग्राम झाल्यावर सर्वजण आपापल्या सेवेसाठी जातो, आपल्या आश्रममध्ये आपल्या डिपार्टमेंट सेवेसाठी काही काही सेवा असतात, इतर आपण दिवसभर आपण कधी कधी एकमेकांना भेटत पण नाही. परंतु ह्याचा त्या एका मी प्रवचनशी बोलत होतो, त्यांनी म्हणलं की हे प्रणाम जे आम्ही विधी का ठेवलेले आहे, या ठिकाणी कोणी आला नाही तरी पण त्यानं हे प्रणाम केलं पाहिजे. त्यांना पर्सनली ते प्रणाम करतात मग मंदिरमध्ये आश्रममध्ये हरे कृष्णा प्रभूजी हे, आणि जेणेकरून का, कारण हे प्रणामाला महत्व त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आपण नेहमी ह्या प्रणामाला प्रणाम केला पाहिजे. परंतु आपण काय, एकदा आपण सकाळी वांछा कल्पतरुभ्य दिवसभर मग आपण वैष्णवांना स्मित हास्य तरी दिलं पाहिजे, हे गरजेचं आहे, जेणेकरून आपलं वैष्णवांचं संबंध चांगले राहतात. म्हणून आपण बघतो वृंदावनामध्ये रघुनाथ दास गोस्वामी रोज 2000 दंडवत प्रणाम करायचे, दंडवत प्रणाम राहू, परंतु आपण प्रणाम तरी म्हणलं पाहिजे प्रत्येक वैष्णवान 2000 दंडवत प्रणाम रोज करायचे. म्हणून हे वैष्णव प्रणाम भक्तिमय जीवनात फार महत्वाचं आहे. म्हणून हे आचार्याने आपल्याला वैष्णव प्रणामावर जोर दिलेला, कारण ह्यामुळे वैष्णवांचं स्थान आपल्या जीवनामध्ये राहतं, वैष्णवाप्रती आदर राहतो आणि अपराध करण्याची भावना कमी होते. म्हणून वैष्णव प्रणाम आपल्या जीवनात फार महत्वाचं. म्हणून माझ्या जीवनात पण एक अशी एक प्रसंग आहे तो नेहमी असतो, तो म्हणजे मी आपण पाहतो की आपण मॉर्निंग प्रोग्राम झाल्यावर आपण आश्रममध्ये जातो मंदिरमध्ये जातो, दिवसभर कधी कधी आपण एकमेकांना भेटत नाही. तसं आमच्या रूममध्ये 4 जण आम्ही राहतो, परंतु आम्ही 4 4 कर होतो 9 नंतर, है ना. तसं अद्वैत कृष्णप्रभू मेडिकल डिपार्टमेंट जगदीश्वराम प्रभू आमच्याच आपल्याच रूममध्ये असतात, अध्ययन करत असत. वेदांत चैतन्य प्रभू आहेत, ते त्यांना एक वेगळं स्थान त्यांच्या साधनेसाठी पाहिजे असतं, ते पण दिवसभर बाहेर असतात. परंतु नाव सांगणार नव्हतं तरी पण सांगतो की श्रीमान वेदांत चैतन्य प्रभूंना एक आवड आहे की ते नेहमी मला माहिती नाही, परंतु कधी अचानक समोर भेटले की हरे कृष्णा प्रभूजी हरे कृष्णा प्रभूजी 5 6 7 वेळा म्हणतात, आणि ते आदान प्रदान होतं दोघांचं, आनंद येतो दोघांना. परंतु मला त्यात आनंद होतो, ते थांबत नाहीत, कधी कधी 10 वेळा तरी म्हणतच असतात कधी कधी, मी उत्तर नाही दिलं. आणि मग शेवट मी म्हणतो ठीक आहे हरे कृष्णा प्रभूजी, मग थांबतात. परंतु ह्यामध्ये मला इतका आनंद होतो आणि त्यांना पण आनंद होतो. परंतु कधी कधी मला वाटतं प्रभूजी यासाठी म्हणत नाहीत ना की आज मी भौतिक क्लासला नव्हतो किंवा काय, परंतु असं काय दोष पाहण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नसते. परंतु एक वैष्णव प्रणाम की हरे कृष्णा प्रभूजी हरे, नेहमी ते मला म्हणत, आणि ते मला एक जाणीव करून देत असतात की काहीतरी चुकत आहे, परंतु तसं त्यांची भावना नाही आहे, परंतु मी मला जाणीव करून घेतो की खरंच मी कुठंतरी चुकत आहे. आणि प्रभूजी अशा प्रकारे आमचं आदान प्रदान असतं, तर हे नेहमी आपल्यामध्ये असलं पाहिजे वैष्णव प्रणाम. तर हे प्रणामाचं महत्व आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी वैष्णव प्रणामाचं महत्व दिलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा आहे या तात्पर्यामध्ये प्रभूपाद सांगतायत ते म्हणजे नेहा पिकणा ज्योस्ती प्रत्य वायुनु विद्यते स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. की प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की अशा प्रकारे बली महाराजांच्यावरची कृपा केली, फक्त मनातून प्रणाम केला तर इतकं काही भगवंतांनी त्यांना दिलं. म्हणून प्रभुपाद म्हणतायत की छोटीशी सेवा तरी आपण आपल्या जीवनामध्ये केली, स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायतो महत, मोठ्या संकटातून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणजे इतकं सुंदर प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत. म्हणून आपण पाहतो की सॉरी एक कथा राहिली प्रणामावर. तर हे मी माझे प्रसंग सांगितले, परंतु शास्त्रामध्ये पण प्रणामावर भरपूर कथा आहेत. आणि एक प्रसंग आहे तो म्हणजे महाभारतातील. महाभारतामध्ये ज्यावेळी गौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होणार असतं आणि त्यावेळी सर्व सैन्य एकत्र आलेलं असतं, इकडं गौरवांचं भरपूर सैन्य, दुर्योधनाकडे जवळजवळ 14 15 अक्षौणी सेना असते आणि पांडवांच्याकडे थोडं मोजकेच, आणि दुर्योधनाकडे वीर शूरवीर पण असतात. आपण बघतो की कृतवर्मा भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य इतके शूरवीर ते द्रोणाचार्य, त्यामुळे द्रोणाचार्य दुर्योधनाला काय एक अहंकार आलेला असतो. आणि इकडे पांडवांच्याकडे फक्त भगवंत आणि मोजकेच शूरवीर असतात. आणि युद्धाची सुरुवात होणार असते आणि आज पाहतो की इतकं सैन्य, भगवान श्रीकृष्णांचं सैन्य पण पूर्ण दुर्योधनाकडे असतं, कारण त्यांना मागून घेतलेलं असतं. आणि भगवंत कुणाकडे असतात, पांडवांच्याकडे असतात. तर आपण पाहतो आज लोकांना असं वाटतं की जिथं गर्दी आहे तिथं काहीतरी विशेष आहे, म्हणजे काय गौरवांच्याकडे भरपूर आहे सैन्य, याचा अर्थ हे विजेते होणार. म्हणजे आज भौतिक दृष्टीने तर आपण पाहिलं मार्केटमध्ये गेलो बाहेर गेलो तर तिथं गर्दी असेल तिथं लोक आकर्षित होत, काहीतरी विशेष. परंतु मी एका प्रवचनात ऐकत होतो की असं नाही आहे. आज पाहतो गोल्ड प्युअर गोल्डच्या दुकानात भेटतं तिथं गर्दी नेहमीच कमी असते, परंतु इमिटेशन ज्वेलरी आणायला जावा गर्दीच गर्दी ज्वेलरीच्या दुकानात, काय कारण ती डुप्लिकेट ज्वेलरी. परंतु गोल्ड दुकानात थोडीच गर्दी आहे. तसं या ठिकाणी जरी गौरवांच्याकडे भरपूर सैन्य असले तरी पण काय त्याचा फायदा नाही आहे, का कारण गोल्ड भगवान श्रीकृष्ण पांडवांच्याकडे होते, त्यामुळं नक्की त्यांचा विजय होणार होता. म्हणून असं म्हणलेलं आहे की जिथं श्रीकृष्ण आहेत तिथं विजय नक्की असतो. म्हणून आपण पाहतो की असा प्रसंग आहे की ज्यावेळी हे युद्ध होणार होतं आणि शंख वाजतात आणि युद्धाची सुरुवात होणार तेवढ्यात युधिष्ठिर महाराज आपल्या रथातून खाली उतरतात आणि ते काय करतात गौरवांच्या सेनेकडे चालत जात असत. राहिलेले चार पांडव पण पाहतात की आपले भाता श्रेष्ठ भातास्त्री काय करतायत, त्यांच्या आपण पण जाऊ. ते पण चार जण उतरतात आणि युधिष्ठिर महाराजांच्या मागे मागे जातात. युधिष्ठिर महाराज गौरवांच्याकडे जातात, दुर्योधन बघतो आणि दुर्योधनाला वाटतं अरे युद्ध होण्याआधीच हा मला शरण येत आहे, पांडव मला सर्व शरण येत आहेत, म्हणजे मी युद्ध आता न करता सर्व काही मी जिंकणार, अशी त्याची भावना होते. परंतु त्यासाठी युधिष्ठिर महाराज जात नाहीत. युधिष्ठिर महाराज त्या ठिकाणी पितामह भीष्म द्रोणाचार्य यांच्या ठिकाणी येतात आणि ते म्हणतात पितामह भीष्मना की हे पितामह तुम्ही आम्हाला लहानपणापासून अंगावर खेळवलं, अंगा खांद्यावर खेळवलं आणि सर्व काही आम्हाला शिक्षण दिलं. द्रोणाचार्यांना पण म्हणतात की तुम्ही आम्हाला धनुर्विद्या शिकवली आणि तुम्ही आमचे गुरु आहात. परंतु आज अशी बिकट कठीण परिस्थिती आलेली आहे की आता तुमच्यासोबतच आम्हाला युद्ध करायचं आहे आणि आम्हाला ही शक्ती नाही आहे की आम्ही गुरूंच्या सोबत पितामांच्या सोबत त्या वडील समान पितामांच्या सोबत आम्ही युद्ध करू, परंतु यासाठी तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे कारण आता युद्ध करणे गरजेचं आहे. म्हणून ते काय करतात हात जोडून प्रणाम करतात की आम्ही प्रणाम करतो तुम्हाला की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आणि हे बोलल्यावर प्रणाम केल्यावर दोघांचं द्रोणाचार्य पित्म पिशामांचं हृदय एकदम द्रवित होतं आणि त्या द्रवित हृदयात ते अचानक त्यांच्या मुखातून निघून जातं की विजयी भव, की म्हणतात विजयी भव. द्रोणाचार्य पण म्हणतात विजयी भव. आणि हे ऐकल्यावर इकडं दुर्योधन म्हणतो अरे तुम्ही माझ्या सेनेमध्ये असून तुम्ही त्यांना विजयी भव म्हणून कसं काय हे करतात, म्हणतो चिडतो. परंतु ह्या ठिकाणी आपण बघतो प्रणामाचं महत्व, त्यांना विजयी भव वरिष्ठांचा आशीर्वाद भेटला आणि पांडव निघून जातात. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो की दुर्योधन अहंकारी होता, दुर्योधनाची इच्छा झाली असती तर तो पण रथातून उतरून त्या दोघांना प्रणाम करून काय केला असता आशीर्वाद घेऊ शकला असता. परंतु अहंकारी असल्यामुळे त्याला त्याच्या सैन्यांचं त्याच्या शक्तीचा अहंकार असल्यामुळे त्यानं त्यांना प्रणाम करू शकला नाही. आणि आपण पाहतो की या प्रणामाची शक्ती किंवा प्रणामाचं फळ काय होतं पांडवांना शेवटी भेटतं ते म्हणजे विजयी होत, ते विजय होतं. तर हे प्रणामाचं महत्व आहे. नंतर या ठिकाणी दुसरा मुद्दा की स्वल्पमपश्य धर्मस्य त्रायतो महत्व भयात. प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की या मुद्द्यामध्ये की थोडीशी भी कृष्ण भावनावित कर्म, म्हणजे जो काही हा श्लोक आहे स्वल्पमपश्य धर्मस्य या श्लोकाच्या तात्पर्यात प्रभुपाद सांगतायत की कृष्ण भावनावित कर्म आपण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि कृष्ण भावनावित कर्म म्हणजे काय की जे कर्म इंद्रिय प्रत्यत असू नये ते कर्म पूर्ण भगवान कृष्णांच्या सेवे प्रत्यर्थ असलं पाहिजे. आणि असं ते कर्म आहे ते प्रभुपाद तात्पर्यात भगवद्गीते म्हणतात की ते कर्म कृष्णाप्रती केलेलं कर्म हे दिव्य असतं, गुणयुक्त दिव्य गुणयुक्त कर्म असतं. म्हणून नेहमी आपण ते कर्म कृष्ण भावनाभावित कर्म केलं पाहिजे. म्हणून आपण पाहतो आणि यामध्ये प्रभुपादांच्या या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की हे जे कर्म आहे प्रारंभी जरी अत्यल्प असेल, म्हणजे जास्त आपण कर्म हे करत नसू परंतु त्यामध्ये हे कोणतेही विघ्न येत नाही, थोडं तरी आपण कर्म केलं तरी त्यामध्ये काही विघ्न येत नाहीत, अशा कर्माचा नाश पण होत नाही. का कारण ते भगवंतांच्या प्रत्यक्ष कर्म केलेलं आहे. म्हणून हे कर्म आपण कृष्ण भावनाभावित केलं पाहिजे. आणि हे कर्म प्रभुपाद म्हणतायत की हे शाश्वत काळासाठी राहतं. कुठलं कर्म? कृष्ण भावनामित कर्म. म्हणून उदाहरणात प्रभुपाद सांगतात, काही प्रेस प्रवचनात प्रभुपाद सांगतात की बँक अकाउंटचं, की बँकेमध्ये आपण जे काही पैसा जमा करतो, आपलं ऐश्वर ठेवतो, परंतु आपल्या मृत्यूनंतर ते आपल्याला काय मिळत नाही, नाश होतो. परंतु कृष्ण भावनामित कर्म आपल्या जीवनामध्ये आपण जे करतो आणि आध्यात्मिक बँकेमध्ये आपण जे काही साठवतो कर्म, ते तरी 10% जरी कर्म झालं तरी आपल्या, जरी आपण चुकून आपण कृष्ण भावनामित मध्ये आपलं पतन झालं किंवा आपण निघून गेलो, किंवा तर आपलं पुढच्या वेळी आपलं 21-11% पासून आपलं सुरू होतं. म्हणजे ते थोडंसं तरी कर्म केलेलं आहे ते कधी नाश होत नाही, ते काय होतं, शाश्वत असल्यामुळे, भगवंतांच्या प्रत्यत्त केल्यामुळे ते टिकून राहत, ते कधीही हानी होत नाही, अशा प्रकारे प्रभुपाद सांगतात. म्हणून उदाहरण प्रभुपाद आजच्या भगवद्गीतेच्या श्लोकात सांगतायत की अजामिळ, अजामिळेनं आपले कर्तव्य काही प्रमाणात केलं परंतु तरी पण त्याला 100% त्यांना फलप्राप्ती झाले. का? कारण त्यांनी भगवंतांचं नामस्मरण केलं, भगवंतांचं चांगल्या हृदयाने, चांगल्या भावनाने त्यांनी भगवंतांना पुकारलं. म्हणून गीतेमध्ये हा एक भगवद्गीतेतील भागवतमध्ये श्लोक दिलेला आहे, 5:17 की तकत्वा धर्म चराम भुज. या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतायत की जर एखादा आपल्या नियतकर्माचा त्याग करून कृष्ण भावनेत कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता नाही झाली तर, आणि तो पतित झाला, तरी त्यामध्ये त्याला काय हानी आहे? का हानी आहे? नाही, काहीच हानी नाही. का? कारण तो कृष्ण भावनामित कर्म करत आहे, त्याला काहीच हानी होणार नाही आहे. आणि ज्याने भौतिक कर्मे केलेले आहेत तर त्याला काय फायदा आहे? त्याला काहीच फायदा नाही. तो का? कारण ते भौतिक कर्म आहे. म्हणून भगवंताच्या प्रती कृष्ण भावनाभावित कर्म करतो याला कधीही हानी नाही. नेहा प्रिकणाम स्वस्ती प्रत्यवायन विद्येते म्हणलेलं आहे. स्वल्प मपस्य धर्मचे त्रायतो महत्वभाव. त्रायतो महत्वभाव म्हणजे मोठ्या संकटातून तो मुक्त होतो. मोठं संकट काय आहे आपल्या जीवनात? मृत्यू. मृत्यू आहे, या मृत्यूतून तो मुक्त होतो. परत त्याला जन्म मृत्यू जरा व्याधी या दुःखामध्ये त्याला परत यावं लागत नाही. हे मोठं संकट आहे आणि या संकटातून भगवंत मुक्त करतात. कधी? तर छोटीशी आपण जरी भगवंतांची सेवा केली तर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे भावग्राही जनार्दन आहेत, कारण ते भक्तांचा केवळ भावच ग्रहण करतात. म्हणून श्रीमद प्रभुपादांनी आपण पाहतो की प्रभुपादांनी आपल्या संस्थेला नाव दिलेलं आहे कृष्ण भावनाभावित, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ. कृष्ण भावनाभावित का नाव दिलेलं आहे? कारण प्रभुपादांचं म्हणणं काय होतं की आपला असा भाव असला पाहिजे, आपल्याला आपण भगवान श्रीकृष्णांना आपलं केंद्र केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आणि असा भाव असला पाहिजे की जे काही मी कार्य करीत आहे ते सर्व भगवंतांच्या संतुष्टीसाठी करेन. भगवंत काही मोठ्या वस्तू मागत नाहीत. तर एखादा भक्त ऐश्वर्यशाली असला म्हणजे सर्व आणून भगवंतांना अर्पण करायचं असं भगवंत म्हणत नाहीत. भगवंत काय बघतात की प्रेमाने मला जो काय अर्पण करीत आहे ते भगवंत पाहतात. म्हणून त्यांना भावग्राही म्हणलेला आहे. म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात की मला काय अर्पण करा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयचती तदहम भक्त्यम अश्नामी प्रयतात्मनः. की भगवान सांगतात की मला फक्त साधं फूल द्या, फळ द्या, पान द्या, पाणी द्या, काही नको, परंतु कसं द्या? चांगल्या भावनेने, प्रेमाने द्या, आणि अशा प्रकारे दिल तर मी त्या भक्तीचा स्वीकार करतो. हे भगवान या ठिकाणी सांगतात. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेममयी सेवा फार आवश्यक आहे. भक्ती म्हणजे काय? प्रेममयी सेवा. आणि प्रेमाने आपण सेवा ज्यावेळी करू त्यावेळी भगवंत प्रसन्न होतात. आणि याचं आचरण प्रभुपाद तात्पर्य सांगतात की एखादा गरीबातील गरीब व्यक्ती पण याचं आचरण करू शकतो आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. इतकं सोपं आहे भगवंतांना प्राप्त करणं की त्यांच्या प्रत्यक्ष आपल्या चांगल्या भावनेने, म्हणजे एक साधी गोष्ट तरी भगवंतांना दिली तरी भगवान या प्रेममयी सेवेचा स्वीकार करतात. म्हणून गीतेमध्ये वर्णन करतायत प्रभुपाद की भगवंतांना प्रेममयी सेवेशिवाय काही अपेक्षा नसते. भक्ताकडून साधे फूल ते स्वीकार करून त्यांना चांगली कृपा देतात. आणि अभक्ताने तरी मोठं काही धन दिलं, ऐश्वर दिलं तरी भगवंत ते स्वीकार करीत नाहीत. म्हणून एका भजनामध्ये वर्णन आहे की दुर्योधन को भोगन भायो विदुर घर साख खायो. की दुर्योधनाने आपण पाहतो की भगवान ज्यावेळी हस्तिनापूरमध्ये गेले तर दुर्योधनाकडे गेले तर दुर्योधनाने 56 भोग भगवंतांना दिले. परंतु उद्देश वेगळा होता की भगवंतांना काहीतरी प्राप्त करायचं, भौतिक गोष्ट प्राप्त करायची. आणि भगवंत भावग्रह आहेत, भगवंतांनी भाव समजला दुर्योधनात. दुर्योधनच्या घरी त्यांनी 56 भोग असले तरी स्वीकार केला नाही. आणि ज्यावेळी विदुराच्या घरी गेले, विदुर बाहेर गेले होते आणि विदुरांनी घरी होती, तर विदुरांनी भगवंत आपल्या घरी आलेले आहेत इतकी आनंदी झाली. आणि भगवंतांचं सौंदर्य पाहून तिला काय बोलावं आणि काय नको असं झालं. ती पूर्ण एकदम वेडी झाली भगवंतांना पाहून. आणि घरामध्ये काय होतं, काय द्यायचं, घरामध्ये केळी होती आणि विदुरांनी काय दिली, केळी. स्वतः साल काढले केळीचे आणि त्या आनंदाच्या भरात ती काय केली, केळीचे साल भगवंतांना खाऊ लागले, खाऊ दिले. तर भगवंत पाहिले की ही किती आनंदाने मला देत आहे, किती भावना बघितली भगवंतांनी. आणि त्यांनी म्हटलं नाही की तू मला काय खाऊ घालतेस, त्यांनी ते साल खाल्ले. म्हणून विदुर खर साख खायो, की भगवंत भावग्रहण केला त्यांनी. आणि त्यांनी काय खाल्ले, साक्षात केळीच्या साले खाल्ल्या. म्हणून भगवंतासाठी आपली परिस्थिती कशी आहे, भगवंत परिस्थिती पाहत नाहीत. आपल्या ज्या पण परिस्थितीमध्ये आपण भगवंतांना प्रेमानं काय देतो हे भगवंत पाहतात. म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपली परिस्थिती आपण पाहायची नाही, आपण चांगल्या चांगली गोष्ट भगवंतांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या परिस्थितीनुसार. की आपल्या जे काही आहे त्यातल्या वस्तूत चांगल्या चांगली गोष्ट भगवंतांना अर्पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून रामायणामध्ये आपण पाहतो की शबरी त्याने काय केलं, बाबा रामचंद्र आले तर उष्टीपोहर दिले. भगवंत म्हणले नाहीत की काय तू उष्टीपोहर देत, मग तिचा भाव काय होता की भगवंतांना आंबट बोर नको जायला, म्हणून ती गोड बोर द्यावी म्हणून ती हा भाव होता. म्हणून ती उष्टी करायची आणि पाहायची आणि मग खाऊन बघायची गोड आहे ते भगवंतांना अर्पण करायचं. तर भगवान रामचंद्रांनी शबरीचा काय बघितलं, तिची परिस्थिती काय होती, ती वय वृद्ध झाली होती आणि काय ती देणार, ती जंगलातील बोरच काय ती फळ देणार. आणि त्या परिस्थितीनुसार पण तिनं भगवंतांना काय केलं, भगवान रामचंद्रांना उष्टी बोर दिली आणि भगवंतांनी चांगली भावनेने ते काय केलं, स्वीकार केलं. म्हणून प्रभुपाद आजच्या तात्पर्यात वर्णन करतात की बाह्य दृष्टीने एखादा भक्त सर्वतो भावे सेवा करू शकत नसला तरी तो आतून प्रामाणिक असेल, गंभीर असेल, तर मी त्याच्या सेवेचे स्वागतच करतो. म्हणजे एखादा भक्त आतून त्याची इच्छा आहे, भरपूर गंभीर आहे, प्रामाणिक आहे, परंतु तो सर्वतो भावे त्याच्या कृतीनुसार तो सेवा करू शकत नसेल, परंतु तो गंभीर असल्यामुळे जे काही तो देईल ते भगवंत त्या सेवेचं स्वीकार करतात. अजून भरपूर कथा आहेत भगवंत श्रुतदेव आणि बहुलाशिव या ठिकाणी पण या कथेमध्ये भगवंत बहुलाशिव मोठे राजा असतात, जसं ते भगवंतांना देतात त्याप्रकारे भगवंत स्वीकार करतात. श्रुतदेव एक गरीब असतात तरी श्रुतदेव आपल्या परीने भगवंतांना अर्पण करतात सर्व गोष्टी, तर ते पण भगवंत स्वीकार करतात. म्हणून ह्या एक कथा येते ती म्हणजे ह्या आपण जो काही प्रसंग पाहत आहोत बली महाराजांचा आणि वामन देवाचा, ह्या ठिकाणी ही सुंदर कथा आधी होऊन गेलेली आहे. ती म्हणजे ज्यावेळी बली महाराज च्या यज्ञशाळेमध्ये कोण येतं, वामनदेव येतात बटू वामनांचं रूप घेऊन. तर त्यावेळी आपण पाहतो की बली महाराज त्यांचं सर्व काही पूजा अर्चा करतात, सर्व करतात आणि बली महाराजांना एक ब्राह्मणांना दान देण्यामध्ये ते काय असतात, प्रसिद्ध असतात. त्यांना भरपूर ब्राह्मणांना दान देण्याची इच्छा असते आणि वामनदेवांना ते म्हणतात तुम्हाला काय पाहिजे सांगा, कारण तुम्ही साधारण नाही आहे. कारण त्यांचं सौंदर्य पाहून बली महाराज पूर्ण हे झालेले असतात की म्हणतात की काय पाहिजे, हे साधारण तुम्ही नाही आहेत, तुम्ही कोणत्या तरी देवताचं काय आहात, अवतार आहात. आणि अशा प्रकारे खुश होऊन ते म्हणतात काय पाहिजे, आणि ब्राह्मण आहात तुम्ही. आणि त्यावेळी भगवान काय करतात, तीन बाऊल जमीन मागतात. इकडे शुक्राचार्य म्हणतात अरे हा ब्राह्मण नाही आहे, हा विष्णू आहे. तरी पण बली महाराज ऐकत नाहीत, अरे तू तर यांना दिला. शुक्राचार्य म्हणतात की तर हा सर्व काढून घेईल तुझ्याकडून, आपल्याला भिकारी बनवून टाकेल. आणि त्यावेळीच त्या ठिकाणी बली महाराजांची एक बहीण असते, तिचं नाव असतं रत्नमाला. ती रत्नमाला पाहत असते. ज्यावेळी पहिल्यांदा येतात वामनदेव सुंदर रूप बालकाचं, त्यावेळी त्या रत्नमाला बघून रत्नमाला हृदयात वात्सल्य प्रेम जागृत होत ते की किती सुंदर बालक आहे. आणि तिला वाटतं की असं माझं बालक असतं तर मी स्तनपान केलं असतं. आणि हे भावना त्याची होती. आणि परंतु ज्यावेळी बली महाराजांचं सर्व ऐश्वर वामनदेव काढून घेतात त्यावेळी ते आसुर असते शेवट. ते आसुरी दृष्टीने पाहते की मी ह्याला आता कधी मारून टाकेन, माझ्या भावाचं सर्व काढून याने घेतलेलं आहे. या दोन पण भावना भगवंतांनी काय केल्या, पाहिल्या आणि त्या पूर्ण केल्या रत्नमालाच्या. कुठे? ज्यावेळी भगवान श्री कृष्ण स्वतः या भूतलावर आले आणि ज्यावेळी लहान होते त्यांचे मामा कंस मामा काय करायचे, वेगवेगळे असुरांना पाठवायचे मारण्यासाठी. आणि पहिलेच असुर म्हणजे कोण? पुतना. पुतना काय करते? सुंदर रूप घेऊन येते आणि भगवंतांना स्तनपान करते. कालकूट विष लावलेलं असतं स्तनाला आणि त्या स्तनाला भगवंत काय करतात? तरी मातेचं त्याला स्थान देतात आणि स्तनपान करतात. परंतु ते आसूर असल्यामुळे तिला काय करतात? त्या स्तनपान करता करता तिचा प्राण पण काढून घेतात. आणि ती पुतना मोठं रूप घेऊन काय करते? त्या ठिकाणी पडते आणि तिचा अंत होतो. तर आपण पाहतो की ही पुतना म्हणजे कोण आहे? ही रत्नमाला आहे. तिची इच्छा होती, या दोन्ही इच्छा होत्या भावन, तर हा भाव भगवंतांनी या ठिकाणी पूर्ण केला. तर अशा प्रकारे भगवंत भावग्राही आहेत. आणि शेवटी चैतन्य चरितामृत मध्ये एक सुंदर प्रसंग येतो. ज्यावेळी चैतन्य महाप्रभू जंगलामध्ये प्रचार कीर्तन करत जात असतात, तर एका ठिकाणी ते पाहतात साऊथ इंडियामध्ये, त्या ठिकाणी पाहतात की एक ब्राह्मण आहे एका झाडाखाली भगवद्गीतेचं पठन करीत आहे. आणि भगवद्गीतेचं पठन करीत असताना ते फक्त त्याच्या चेहऱ्यावर किती उल्लासित आहे तो, त्याचा चेहरा किती आनंदी दिसेस आहे आणि असं भावविभोर झाल्याप्रमाणे काय वाचतो तरी काय आहे तो. चैतन्यप्रभू त्या ठिकाणी उभारतात आणि म्हणतात की बघतात ते पठन ऐकत असतात आणि पाहतात की त्याच्या मंत्रामध्ये जे काही बोलत आहे त्यामध्ये ते चुकत आहेत मंत्र, तरी पण तो वाचतो आहे आणि चेहऱ्यावर एवढा आनंद कसं काय याच्या. असं वाटत होतं चैतन्यप्रभूंना की हा या बाहेरच्या या जगातला नाहीच आहे, तो एक वेगळ्या जगातला आहे. इतका आनंदी असतो तो गीता पाठन करत असताना. आणि चैतन्यप्रभू नंतर विचारतात की तू ती गीता पठन करीत आहेस तर एवढा आनंदी कसे काय आहेस तू, आणि एवढं तुझ्यामध्ये ही तुझ्या अद्भुत दशा कशी काय झाली आहे, एवढा प्रेमभाव कसा काय निर्माण झालेला आहे, मला याचं कारण सांग. त्यावेळी तो ब्राह्मण चैतन्य महापूर्ण सांगू लागतो की मी एक बुद्धिहीन वंशा ब्राह्मण वंशामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि मी निरक्षर आहे, मूर्ख आहे, मला काही जमत नाही. आणि मला माझ्या गुरुंनी सांगितलेलं आहे की तू नियमित गीतेचं पठन कर. फक्त मी गुरूंची आज्ञा म्हणून मी गीता पठन करीत आहे, कारण का माझ्या गुरुची मला आज्ञा आहे. आणि परंतु मी ज्यावेळी गीता पठन करीत असतो तर मला हे गीतेच्या वर ते काही पृष्ठभागावरचे चित्र आहे ते मी त्याचं स्मरण करीत असतो की चार पांढरे घोडे आहेत रथाचे आणि त्या रथावर अर्जुन शोकाकुल होऊन बसलेला आहे की तो एकदम शोक अवस्थेत आहे. आणि हे अच्युत सारथी भगवान श्री कृष्ण हे काय करत आहेत? त्याला गीतेचा उपदेश करत आहेत. आणि हे गीतेचा उपदेश आणि हे त्यांचं सुंदर रूप, त्यांचं रूप माधुरी बघून माझी अशा प्रकारे दशा होते की हे शोकाकुल अर्जुनाला काय करत आहेत? गीतेचं उपदेश देत आहेत. आणि हे रूप माधुरी बघून मी ध्यानमग्न होतो, मी पूर्ण विसरून जातो की मी कोण आहे. आणि अशा प्रकारे रूप माधुरी बघून मी ध्यानमग्न होत आहे. कधी कधी लोक मला बघतात हसतात की काय हा करत आहे, हसतच आहे काय वेगळ्याच भावनेमध्ये आहे, परंतु मी थोडंही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, मी विसरून जातो या लोकांना. का? कारण भगवंतांचं सौंदर्य बघून. त्यावेळी चैतन्यप्रभू म्हणतात खरी गीता तू जाणलेला आहेस. का? कारण तू भगवंतांना जाणलेला आहेत की परम पुरुषोत्तम भगवंत कोण आहेत. भगवान श्रीकृष्ण जरी सारथी असले तरी तू ते परम पुरुषोत्तम आहेत हे तू जाणलेला आहेस. आणि म्हणून हे तुझा भाव आहे हा मला फार प्रसन्न चित्त झालेला, मी या भावनेने मी काय झालेलं आहे, खुश झालेलं आहे. म्हणून भगवंत म्हणतात की शुद्ध आणि अशुद्ध पठन केल्याने भगवंत प्रसन्न होत नाहीत, ते भावाचे भुकेले आहेत. मग तुम्ही एकाचं पठन करताना ते शुद्ध पठन करत आहात की अशुद्ध पठन करतात हे भगवंत कधी बघत नाहीत. ते बघतात की भाव काय आहे त्याचा, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आहे का. मग चैतन्यप्रभू म्हणतात की लाख शुद्ध पाठ करा आणि जर त्यामध्ये भाव शुद्ध नसेल तर त्याचं भाव अशुद्ध असेल तर त्याचं फळ हे अशुद्धच भेटणार. आणि जर भाव शुद्ध असेल आणि पठन अशुद्ध असेल तर त्याचं फळ शुद्धच भेटणार. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू म्हणतात म्हणजे शुद्ध भावनेने आपण अशा प्रकारे जर एकाचं पठन करू तर भगवंत ते ग्रहण करतात. म्हणून भगवंतांना भावग्राही जनार्दन म्हणतात. भावग्रह जनार्दनांना कोणाच्याही मनातील कोणही गोष्ट लपवू शकत नाही. का? कारण भगवंत प्रत्येकाच्या मनातील भाव बघत असतात. म्हणून शुद्ध पठन किंवा अशुद्ध ते भगवंत बघत असत. आणि दोन्ही गोष्टी असतील तर भगवंत अजून म्हणतात की काय आहे, अजून चांगले आहे, की तुम्ही चांगल्या भावनेने तर अशा प्रकारे कार्य करत असाल तर भगवंत ते ग्रहण करतात. म्हणून वर्णन आहे शास्त्रामध्ये की मूर्खो वदती विष्णाय, धीरो वदती विष्णवे, दयो फलो ततुल्यम, ही भावग्राही जनार्दन. की एक मूर्ख म्हणत असेल की विष्णाय नमहा, आणि एक पंडित म्हणत असेल की विष्णवे नमहा, पण भाव दोघांचाही शुद्ध असेल तर दोघांना फळ हे समानच भेटणार. म्हणून का? कारण भगवंत त्यातील भाव बघतात. म्हणून ह्या ठिकाणी म्हणलेलं आहे की तयो फलम तू तुल्यम, ही भाव गाई जनार्दन, भगवंत तो चांगला भाव बघतात. म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या मुखातून हे ऐकून तो ब्राह्मण इतका खुश झाला, आनंदी झाला, आणि तो चैतन्य महाप्रभूंचा चरणा समर्पित झाला. चरणाशी भगवंतांच्या चरणाशी त्यानं समर्पित झाला. आणि जोपर्यंत चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतमध्ये राहत होते, जितके दिवस ते चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी राहिले तितका काळ त्या ब्राह्मणाने चैतन्य महाप्रभूंची सेवा केली. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तो चैतन्य महाप्रभूंची सेवा करू लागला. तर अशा प्रकारे आपण बघतो की भगवंत कसे भावग्राही आहेत. आणि याचे वर्णन आजच्या या श्लोकाच्या तात्पर्यात प्रभुपाद करतायत. आणि यामध्ये वर्णन केलेलं आहे की बली महाराजांचं, की बली महाराज या ठिकाणी म्हणतायत आजच्या श्लोकामध्ये की मी फक्त मनातून तुम्हाला प्रणाम केला तर तुम्ही मला इतकं काही सर्व कृपा तुम्ही मला प्रदान केलेल्या आहेत. आणि अशी अशीम कृपा पाहून ते इतके आनंदी झालेले आहेत बली महाराज. म्हणून ह्या ठिकाणी का? कारण भगवंत हे भावग्रही जनार्दन आहेत. तर अशा प्रकारे या आजच्या श्लोकाचं तात्पर्य आहे. हरे कृष्णा, जय प्रभुपाद की, श्रीमद भागवत महापुराण की. धन्यवाद.